नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गिरेस्त दर्यावेल्या दायजाक लागून गोंय आयज परंपरा, तंत्रगिन्यान आनी टिकाऊपण हाचे परिपूर्ण मिश्रण दाखयता अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. कोंकणी भाषा आनी साहित्या खातीरचो अंदूचो विमला विपय विश्व कोंकणी पुरस्कार गोंयच्या 3 नामनेच्या व्यक्तिमत्वांक वेगवेगळ्या मळार तांच्या योगदानाविशी फावो जाला. मडगांवां गांधी शिल्प बाजाराचे उद्देग मंत्री मॉविन गुदिन्हो हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. मडगांवच्या नामणेच्या दिंडी उत्सवाक सुरवात बिरेस्तारा 30 ऑक्टोबर सावन जातली. आता पुराय खबरो. केंद्रीय गृहमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज मुंबयत इंडिया मॅरीटायम विकाचे उक्तावण केले. ह्यावेळी उलयतना शाह हांणी म्हळे की भारताचो दर्या दृश्टीकोन सुरक्षितता, स्थिरता आनी आत्मनिर्भरतेर आधारित आसा. हालींच्या काळात केल्या व्यापक संरचनात्मक सुधारणांनी भारत एक मजबूत दर्या शक्त म्हणून उदेता.
सी बिल्डिंग इंडस्ट्री में टॉप 5 में भारत होगा. नए मेगा और डीप ड्राफ्ट पोर्ट्स का निर्माण हम कर रहे हैं. पोर्ट हैंडलिंग में 10,000 मिलियन मेट्रिक टन प्रति वर्ष का हमने लक्ष्य रखा है. पोर्ट ट्रांसपोर्ट को पूरी तरह से डिजिटाइज कर लिया गया है और इसके साथ ही भारत इंडिया मिडल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर, ईस्टर मैरिटाइम कॉरिडोर, नॉर्थ साउथ ट्रांसपोर्ट कॉरिडोर जैसे कनेक्टिविटी प्रोजेक्ट से भी अब जुड़ चुका है.
गोंय राज्याक गिरेस्त दर्यादेग वाठार फावो जाला. गिरेस्त दर्यावेल्या दायजाक लागून गोंय आयज परंपरा, तंत्रगिन्यान आनी टिकाऊपण हाचे परिपूर्ण मिश्रण दाखयता अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. युनायटींग ओशन्स वन मॅरीटायम विजन ह्या संकल्पनेवरवी मुंबय आयज इंडिया मॅरीटायम वीक 2025 ह्या कार्यावळीचें आयोजन केलें. त्यावेळार मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत उलयताले. ह्या कार्यावळीक केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांच्या वांगडा केंद्रीय बंदर, जहाज आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी, केंद्रीय एमओएस शंतनू ठाकूर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे फुडारी अजित पवार आनी हेर मानेस्त ह्यावेळार हजर आशिल्ले. ह्यावेळार दर्या वेवस्थापनाच्या तशेंच दर्याचो अमृतकाळ सुरू करपाचो भारताचो सामुहीक संकल्प ह्याविशी चर्चा जाली. भारताच्या दर्यामदी गोंय राज्याची महत्वाची भूमिका दाखोवपाचो गोंय व्हड अभिमान बाळगिता आनी त्याच्या सागरमाला, पीएम गतीशक्ती आनी दर्यावेळ विजन 2030 बंदर, जहाज आनी उदका मार्ग मंत्रालयाच्या आधारान गोंयच्या दर्यावेल्या परिदृश्यात जोडणी, गुंतवणूक आनी तरणाट्यांच्यो संधी वाढल्यात अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. गोंय सरकार पर्यावरणपूरक जहाज येरादारी, टिकाऊ दर्यादेगीची उदरगत आनी आत्मनिर्भरता, टिकाऊपण आनी सामायिक केली समृद्धी हांकां चालना दिवपी विकसीत भारत 2047 नदर हाचे खातीर प्रतिबद्ध आसा असो उल्लेख तांणी केलो. अमेरिकेतल्या टॉरंटो हांगा हालींच जाल्ल्या आंतरराष्ट्रीय दक्षिण आशिया प्रादेशीक चित्रपट महोत्सवात उत्कृश्ट लघुपटाचो पुरस्कार फावो जाल्ल्या आसेसांव ह्या लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक आनी सिनेमॅटोग्राफर मांगिरीश बांदोडकर आनी उत्कृश्ट अभिनेत्रीचो पुरस्कार फावो जाल्ली प्रशांती तळपणकार हांचे कोंकणी भाशा मंडळ आनी अखिल भारतीय कोंकणी परिषदेन अभिनंदन केलां. 22 बसांतल्यान 120 चित्रपटांतल्यान कोंकणी भाषेतल्या चित्रपटांत मेळिल्ल्या यशाचो आमकां अभिमान आसा अशें कोंकणी भाशा मंडळाचे अध्यक्ष रत्नमाला दिवकार आनी अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष चेतन आचार्य हांणी प्रसिद्धीपत्रकांत म्हळां. जिणेकडेन सकारात्मक नदरेंतल्यान पळोवपी आनी कॅन्सरा सारख्या भिरांकूळ दुयेंसाचेर जैत मेळोवन आंतरराष्ट्रीय नामना मेळोवपी प्रशांती तळपणकार हिचे खास अभिनंदन. गोंयात प्रतिभावान कलाकारांचो उणाव ना, पूण सरकारा कडल्यान गरजेची अर्थीक मजत मेळ्यार गोंयकारा कडेन आकाशाक गवसणी घालपाची तांक आसा हे ह्या पुरस्कारांनी सिद्ध जालां अशें निवेदनांत म्हळां. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचें केंद्र आशिल्ल्या गोंयांत चित्रपट निर्मितीक सरकारा कडल्यान योग्य तेंको मेळटलो अशें दोनूय संस्थांनी आस्त प्रगटायल्या. कोंकणी भाषा आनी साहित्या खातीरचो अंदूचो विमला विपय विश्व कोंकणी पुरस्कार हालींच गोंयच्या 3 नामनेच्या व्यक्तिमत्वांक वेगवेगळ्या मळार तांच्या योगदानाविशी फावो जालो. अंदूचो विमला विपय विश्व कोंकणी जीवनसिद्धी सन्मान हो प्रतिश्ठेचो सन्मान पुंडलीक नारायण नायक हांकां तांच्या कोंकणी साहित्य, नाट्य आनी सांस्कृतीक मळार मोलादीक योगदान दिल्ल्या खातीर जाहीर केला. जाल्यार विमला विपय विश्व कोंकणी साहित्य कृती पुरस्कार साहित्यकार भालचंद्र गांवकार हांकां तांच्या साहित्यीक कृतींतल्या वैचारीक खोली आनी भाशीक सौंदर्य ह्या खातीर भेटयतले. तशेंच विमला विपय विश्व कोंकणी कविता कृती पुरस्कार कोंकणी कवितेच्या मळार उत्कृश्ट योगदाना खातीर शशिकांत पुनाजी हांकां अंदूचो सन्मान जाहीर जाला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो भारत सरकाराच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या जोडपालवान गोय खादी आणि ग्रामोद्योग मंडळान मडगावा हांगा घडून हाडिल्ल्या गांधी शिल्प बाजाराचे उद्योग मंत्री मॉवीन गुदिन्हो हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. मडगावातल्या रवींद्र भवनात हो बाजार भरिल्लो. देशभरातल्या कारागिरांनी विणिल्ले कपडे थंय विक्रेक दवरल्यात. उक्तावण सुवाळ्यात उलयतना मंत्री गुदिन्हो हांणी सांगले की थळाव्या कारागिरांक आणि पारंपारीक व्यवसायाक आधार दिवप हे सरकाराचे मुखेल धोरण असा. अशा कारावीक लागून गांवगिऱ्या अर्थव्यवस्थेक चालना मेळटाच, पूण भारताचे गिरेस्त कारागीर दायज तिकून दवरपाकूय आधार मेळटा अशें तांणी सांगले.
What will give me real happiness is when our women, when our artisans, they really start making good money. Today with the various platforms that are available, digital platforms, I'm sure a good product from you can really lead to marketing at the world level. You can be very prosperous.
ओल्ड गोवाच्या ICAR सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट हांगा आज मातीच्या क्षारीकरण व्यवस्थापनाचेर 2 दिसांची कार्यशाळा सुरू झाली. या कार्यावळीचे उद्देश शेतजमनीत चढ मातीच्या क्षारतेच्या आव्हानांक तोंड दिवप आणि प्रभावित भागात उत्पादकता सुधारपाक उपाययोजनांचो सोध घेवप. उक्तावण सत्रात उलयतना ICAR नवी दिल्लीचे उपमहासंचालक डॉ AK नायक हांणी दर्या प्रदेशात मातीची भलायकी पुनर्संचयित करपाक आणि पीक उत्पादन वाढोवपाक शाश्वत पद्धती आणि वैज्ञानिक हस्तक्षेपाचे महत्व अधोरेखित केले.
क्षारीय जल प्रबंधन का ये जो बाई एनुअल वर्कशॉप गोवा में जो आरंभ हो रहा है, ये ऑब्जेक्टिव है कि देश में लगभग 34% से ज्यादा जो हमारा भूगर्भ का जल है का गुणवत्ता में गिरावट आ चुका है और उसमें ज्यादा क्षारीय इस जल को जमीन में भूगर्भ में क्षारीय जल का स्तर को कम करना अथवा इसका विस्तार को रोकना और क्षारीय जल को प्रबंधन करके हमारे देश में कैसे फसल उत्पादन बढ़ाया जा सकता है इसके ऊपर जो तकनीक का विकास किया जा रहा है उस तकनीक का विकास में जो उसमें शोध में जो आ रहा है उसके ऊपर विचार विमर्श होगा.
मडगावच्या नामणेच्या दिंडी उत्सवाक ब्रेस्तारा 30 ऑक्टोबर सावन सुरवात जातली. मुखेल दिंडीचो उत्सव सोमारा 3 नोव्हेंबराक जातलो. अनुभव 116वो दिंडी उत्सव असा. ही माहिती हरिमंदर देवस्थान समितीचे अध्यक्ष सुहास कामत हांणी दिली. अनुसान या उत्सवाक सरकारी मान्यता आशिल्लो उत्सव म्हणून पाळटात. आज मडगाव घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत उलयतना कामत हांणी 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर मेरेन चलपी या उत्सवात वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यावळी जातल्यो असे सांगले. 30 ऑक्टोबराक धार्मिक विधीसयत या उत्सवाचे उक्तावण जाले उपरांत बायला भजन सर्त घडून हाडटले. दर सांजवेळा ह्या निमतान कीर्तनाची कार्यावळी जातली. दर दिसा भजन आणि हेर कार्यावळी जातल्यो. 2 नोव्हेंबराक पुण्यातल्या कलाकारांची भजनी बैठक जातली. तर 3 नोव्हेंबराक नामनेच्या गायकांच्यो गायन मैफिली जातल्यो. अनुवर्साचो हो सुवाळो अजित सरमळकर हांच्या अध्यक्षतेखाला मनयतले अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यातल्या घरगुती व उण्या ताणातल्या गिरायकांक टाईम ऑफ डे म्हणजे TOD दर लागू जावचो ना असे वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी आज घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केला. फक्त उच्च ताण आणि उद्योगिक गिरायकांक TOD बिलिंग पद्धती खाला हाडटले असे ताणी स्पष्ट केला. ऊर्जा कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुनिश्चित करपा खातीर राज्यभर स्मार्ट वीज मीटर चालीक लावपा खातीर सरकार डिसेंबर महिन्यासान मुखार वता असे ढवळीकर हांणी सांगले. राज्या भायर 20% सरचार्ज आणि दिसातल्या 20% सवलत दिवपाच्या अहवाला उपरांत व्हड प्रमाणात गोंधळ झालो त्याच्या उपरांत वीज मंत्र्यांनी हे संबंधित स्पष्टीकरण दिला. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जावपी दक्षता जागरूकता सप्तकाचा भाग म्हणून आकाशवाणी पणजी हांगा सचोटी प्रतिज्ञा दिली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाच्या सगळ्या क्षेत्रात प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि जबाबदारी कायम दवरपाचा सोपूत घेतलो. भौशिक जीवनात सचोटी वाढोवप आणि भ्रष्टाचार निर्मूलना खातीर सामूहिक प्रयत्नांक प्रोत्साहन दिवप हाचे उद्दिष्ट आशिल्ले. भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करपाक लोकसहभागाक प्रोत्साहन दिवप या थिमाखाला देशव्यापी मोहीम चलयतात. DBO एडकॉन हांच्या मुखेल मानांकन टेबल टेनिस सर्तीत एरन फारियास, प्रज्ञा कारे, इशिता कुलासो, शौर्या देसाय हांणी आपापल्या गटात विजेतेपद पटकायला. पणजे वेळच्या नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 19 डिग्री सेल्सियस तर किमान 23.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. पूर्व राजस्थान, गुजरात, केरळ, माहे, कोकण गोवा, ओडिशा, रायलसीमा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल तसेच कर्नाटकाच्या दर्या भागांनी घोग्यांनी अतिघोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास वेधशाळेनं दिला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फाट काय मुखेल खबरो. गिरेस्त दर्यावेळा दायजाक लागून गोंय आज परंपरा, तंत्रगिन्यान आणि टिकाऊपण हाचे परिपूर्ण मिश्रण दाखयता असे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. कोकणी भाषा आणि साहित्या खातीरचो अनुचो विमला विपय विश्व कोकणी पुरस्कार गोयच्या 3 नामनेच्या व्यक्तिमत्वांक फावो झाला. मडगावा गांधी शिल्प बाजाराचे उद्योग मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी उक्तावण केले. मडगावच्या नामनेच्या दिंडी उत्सवाची सुरुवात ब्रेस्तारा 3 ऑक्टोबर सावन जातली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.